अचिकच्छ देशति कृपाणु आव्या पञ्चाळे दीन दयाणु
संगे लाईने साधु बेचार प्रथम आव्या देश हलार
गाम गाम मा दर्शन दीदा सर्वे जान कृतारथ कीधा
पछी आविया सरदार माई भरी भक्त काठी आव्या त्याई
पछी त्याथी चालिया महाराजा आवी रह्या पीपरड़िये राजा
बीजे दिवसे बोटाज आव्या अदे भगे भावे शुजमाव्या
रह्या दिवस बे करी मेरा सोमलाने मातराने घेरा
पछी त्याथी आव्या कारियाणी वर्षे मेघ पड़े बहु पाणी
वासे भक्त त्या माचो वीरदास रह्या तिया हरि चार मास
आव्या गढ़े थी हरि जन जेना त्यागे सुकाणा चेतन
आव्या देश देश थकी दास नयने नीरखवा अविनाश
आव्या वागड़ कच्छ हलारी सोरठ वाला कना नर नारी
आव्या पांचाली ने घोलवाड़ी भाल गुजराद्य जालावाड़ी
आव्यो सूरत दी संगवाड़ी घणुरायो छे रंगड़ो डाड़ी
आवे सहु लागे हरि पाय नाथ निर्खी तृप्त न थाय
आव्या संत ने सरवे मणि अति अमदावादे मंडळी
पछी प्रभुतणी पूजा करी जम्या बहु सर करहरी
सुंदर वस्त्र श्यामणियो पहेरी दिए दर्शन दसने लहेरी
करे बात अलौकिक आपे सर्वे जानना संशय कापे
जय नाथ जी नित्य दड़ावे जन पासर सर गड़ावे
गाता वाता आवे पाची घेर नित्य प्रत्ये थाय लीला लेर
सुंदर घोड़े चढ़े गिरधारी थाय चमर जुवे नर नारी
पछी यज्ञ कराव्यो महाराजे तेर्या ब्राह्मण जम वाकाजे
थया तड़वे चोका चालीश चढ़ी घोड़े फरे जगदीश
ಗಮ್ಯ ಬ್ರಾಹ್ಮಣ ದಕ್ಷಿಣ ದೀದಿ ಪಚಿ ಸರ್ವನೆ ಶಿಖ ಜಪಿದಿ
ಸಾರ ಸುಂದರ ವರ ಸಮಯ ಆಸೋಬಾದಿ ತೇರಸ ಕರೆವಾಯ
ತೇದಿಯಜ್ಞ ಕರ್ಯೋ ಭಗವಾನೆ ದಿಥಿ ನಜರೆ ನಥಿ ಸುಣಿ ಕಾನೆ
ಪಛೀ ಆವ್ಯೋ ದಿವಾಳಿ ನೋ ದಾನ ಜನ ಪಾರ ಹರಿ ಚೆ ಪ್ರಸನ್ನ
ದಿಯೆ ದರ್ಶನ ದಿವಸರಾತ ವಳಿ ಘಾಣಿ ಘಾಣಿ ಕರೆ ಬಾತ
ಹೇಮ ಆನಂದ ಉತ್ಸವ ಕರಿ ಪಾಚಿ ಸಂತ ಪ್ರಥೆ ಬೋಲಿ
ಸಂತ ಸಾಂಭಡೋನೆ ಸಹು ಮಾಡಿ ತಮೆ ಬಾಂಧೋ ಹವೆ ಬೆ ಮಂಡಳಿ
ಕನವನ ಗರ ಮಾಜಾವು ಬೀಜ ಸೂರತ ಶಹರ ಜಗಾವು
ಪಚಿ ಸಂತ ಗಯಾ ಬೇವು ಶಹರ ರಾಖಿ ಮೂರ್ತಿ ರುದೆ ರೂಢಿ ಪೇರ
ಲಟ ಕಾಳು ಛೋ ಗಾಳು ಛಬೀಲೋ ರಾಖ್ಯೋ ಸಂತೆ ರುದಾಮಾರಂಗೀಲೋ
ತೇನು ಧರತ ಅಂತರೆ ಧ್ಯಾನ ಚಾಲ್ಯಾ ಸಂತ ಥಯಿ ಸಾವಧಾನ
ಪಚಿ ಶಾಬರಿಯೇಷು ಶುಕಿದು ಹರಿ ಸಹುನೆ ದರ್ಶನ ದೀದು
ಜ್ಞಾತಿ ವಾಲೋ ಗಯಾ ವಢವಾಣ ದವೆ ತುಲಸೀನು ಕರವಾ ಕಲ್ಯಾಣ
ತುಲಸಿ ಬೋಲ್ಯೋ ತೋ ಕರು ಜಗನ ಪಾಡ್ಯೋ ಫೋಟೋ ನ ಖರ ಚಾಣು ದಾನ
ಜ್ಞಾತಿ ಚಾಲಿಯಾ ಸುಂದರ ಶ್ಯಾಮ ವಾಲೋ ಆವ್ಯಾ ರಾಮ ಗರಿ ಗಾಮ
ದೀದಾ ದಾಸನೆ ದರ್ಶನ ಭಾವೆ ಆವ್ಯಾ ದಾದು ಕೇತಿ ಮಚಿಯಾವೆ
ವಡಿ ವಿಚಿಯಾವ್ಯ ಮೋಡಾ ಸರ ತ್ಯಾತಿ ಆವಿಯಾ ಜೇತಲ ಪಾರ
ರಯಾ ರಾತ್ಯತ ಪೂರಣ ಕಾಮ ಪಚಿ ಆವಿಯಾ ಡಬಾಡ ಗಾಮ
ವಡಿ ಪೀಜನಡಿಯಾದ ಗಯಾ ಪಚಿ ಉಮರೆ ಠೆ ಜೈ ರಯಾ
ಪಿಯಾ ಭಕ್ತರ ಹೇ ರೂಪ ರಾಮ ಪ್ರಭು ಪದಾರಿಯಾ ತೇನೆ ದಾಮ
ರಯಾ ಸಾತ ದಿನ ಸುಧಿತಿಯಾ ಬಹು ಪ್ರತಾಪ ಜಾಣಾವ್ಯೋಹಿಯಾ
ಕಾಯ ಧ್ಯಾನ ಧಾರಣ ಅಪಾರ ಜೋಯಿ ನಿಶ್ಚಯ ಕರೆ ನರ ನಾರ
ಪಚಿಯಾ ಥಕಿ ಶ್ಯಾಮ ಸದಾವ್ಯಾ ಆಘಾ ಜಯಿ ಪಚಾವಳಿ ಆವ್ಯಾ
ಕರಿ ಮುಖ್ಯಾತ ಜನೆ ಭೋಜನ ತೇನೆ ಗೇರ ಜಮ್ಯಾಚೆ ಜೀವನ
ದ दयी दर्शन चाल्या दयाळु आव्या चांगा मनाथ कृपाळु
भक्तन थुल खेरी डोलाव त्याची आव्या रोण्य गामे माव
पिराणानी पिराई वेरावी एना मेतने अलफी पेरावी
पची मतिया मण्या सहु आवी रोई काकानी अलफी मुकावी
त्याती आव्या बोचा सण गाम भक्त काशी दास जीने धाम
त्याती वेले बेसी बहु नामी आव्या भूदे जे अंतर जामी
अबु तू हटी भाई ने स्वपन हयू ते बानु देवू दर्शन
त्याची आव्या जे चल पुरवाड़ी आव्या साहू दर्शने सांभाड़ी
बाल वृद्ध ने जो बन जे आव्या सहु मळी दर्शने ते
जन कहे भले आव्या जीवन काले छे उत्तरायन दन
तैये नाथ कहे तेड़ो ब्राह्मण जमे मंगाविये घृतमाण
प्रथम मंडाण मणती करू पची पूछता पाच से करू
जेम जेम पूछू वाली जाने तेम तेम वधार्यू जीवाने
मोरे नो तरुने पची सीधू तेम यज्ञ नो परियाण कीधू
ए तो छे अति पर जानी बात ते तो जाने छे संत साक्षात
हे मनाथे करो निरधार मांड्यो आरंभ न करी वार
लीधा घी गोड़ घऊं दड़ाव्या तड़िया मोदक मोटा वड़ाव्या
करी लाड बाबर्या कोठार बीजो आण्यो समाज अपार
मांड्यो जे तल पूरमा जंग आव्या ब्राह्मण तेड़ाव्या संग
रचो मंडप वेद विधिये करो कुंड ते होम वागिये
भाणे ब्राह्मण मंडप माई दिए आहुति घृत नित्याई
जपे मंत्र ने होमे छे अन्ना थाय भी दिए युक्त जगन
जमे ब्राह्मण न राखे खामी जमो भायो जमाड़े छे स्वामी
जम्या जेवा छे मोदक मोटा खाओ खूब करी देह खोटा
જમતા જમતા જાય પ્રાણ, તેના આપણા કુળમાં વખાણ.
જમે બ્રાહ્મણ જોર જોરાઈ, અતિ મોદ ભર્યા મન માઈ.
બેસે પંગત્યો ના આવે પાર, જમે વિપ્ર હજારો હજાર.
જમ્યા જોરે ન ખૂટ્યું જમાણ, ખાઈ ખાઈ ને કાયા બ્રાહ્મણ.
એમાં જમ્યા અષ્ટાદશ દાન, પછી પૂરો કરાવ્યો જગાન.
દીધા દાન દક્ષિણા દયાળે, પાળી વેદ વિધિ પ્રતિપાળે.
એમાં પૂરો કર્યો અતિ રુદ્ર, જમ્યા દ્વિજ ક્ષત્રી વૈશ્ય શૂદ્ર.
કોઈ જમ્યા વિદાન વરાયું, આડી વિના અન્ન બહુદયું.
જમે જાન બોલે જે જયકાર, ધન્ય ધાન્ય થાય છે ઉચ્ચાર.
દેશો દેશથી આવ્યા તા જન, નિર્ખીનાથને થયા મગન.
ત્યાં પૂછ્યું તું પ્રશ્ન મહારાજે, કરતા ઉત્તર વિપર લાજે.
થયા શ્યામ મુખ સાઈ ડાળી, બોલ્યા નહીં રહ્યા અંતરે વાળી.
પછી સર્વે ને શીખ જ દીધી, એવી લીલા શ્રી મહારાજે કીધી.
કોશ સુધી સપ્તમી છે સારી, હરિજન લેજો હૈયે દારી.
તે દી પૂરો થયો છે જગાના, સર્વે રાજી થયા સાધુ જાન.
દુષ્ટ જણે નહીં થાય જગન, કર્યો નાથે તેની રવિ ધન.
કરી યજ્ઞને જીવન ચાલ્યા, પશ્ચિમ દેશમાં દર્શન આલ્યા.
સર્વે જગતમાં જણાણી વાત, કહે સ્વામી શ્રી હરિ સાક્ષાત.
એવું સુણી દાજ્યા દૂરી જાન, કહે અજાણે કર્યો જગાના.
નથી બેખને ખબર ખરી, ત્યારે ગાયો એ જગન કરી.
હવે ભેખ થા શું સર્વે ભેળા, કેમ કરી એ કરશે મેળા.
જમરાણ અવશે જમાત્યું, તેદી છે એ સ્વામીજીની વાતો.
ખાશું રૂપૈયા એ સારું લાખું, પણ પંથ એનો નહીં રાખું.
જેમ પરસ્પર પરિયાણ્યું, એના મનનું મહારાજે જાણ્યું.
सर्वे संत प्रत्येक हे हरी करिए जगन आपने पारी
पछी हरी जनाने तेड़ाव्या मली जे तल पूरते आव्या
रह्या दान दो चार एठाम पछी गया खोखराद्य गाम
परमहंस सन्यासी छे संगे बीते दीन आनंद उमंगे
आव्या सत संगी सहु माड़ी हाशे उत्सव एवं सांभाड़ी
नाथ नीर्थी सुखी थया सहु दिए दर्शन प्रसन्न बहु
गाम माय तो संघ न माय त्यारे बारे सुवा संत जाय
गाय कीर्तन थाय किलोल आवे दर्शने जन ही लोल
एम आनंद उत्सव थाय नित्य नावा का करिए जाय
गाता गाता आवे वाली घेर एम थाय बहु लीला घेर
करे वात प्रभु ज्यारे आप तेमा जानावे बहु प्रताप
कायिक भूत भविष्य अनुभाके दिए जानावी केड़े न राखे
कहे जागन करसु जरूर आबू बीजू नथी कोई पूरा
गाम माय संकोच छे सरे होम थाशे गामाने गोंदरे
ते तो जान से सरवे जाना कहसे भालो कार्यो ए जगाना
प्रेम करे हरी जारे बात सुनी जान थाय रणियात प्रेम करे हरी जारे बात सुनी जान थाय रणियात
श्रीमदेकांतिक धर्म प्रवर्तक श्री सहजानंद स्वामी शिष्य निष्कुणानंद मुनि विरचिते भक्त चिंतामणि मध्ये जेतलपुर मा यज्ञ कर्यो ए नामे 56मु प्रकरणम सहजानंद स्वामी महाराजनी
जय।